नमस्कार, आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी रक्षाबंधनाच्या फाटभुयेर नागरिकांक परबी दिल्यात. रक्षाबंधन हो पवित्र सण भावय भयणी मदल्या मोगाच्या आणि विश्वासाच्या खाशेल्या बंधनाचे प्रतीक आसा, असे ताणी आपल्या संदेशात म्हणला. ह्या उत्सवाक लागून समाजात एकचार आणि एकपटाची भावना वाढता, असे ताणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 10 ऑगस्टाक अमृतसर आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा मजगत वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेक आभासी पावण्यावरवी 5वो बावटो दाखयतले. मजगती उत्तर रेल्वेन काश्मीर देगणातले अनंतनाग रेल्वे स्टेशन माल येरादारी खातीर उक्ते केला. काश्मीर देगणाची अर्थव्यवस्था वाढवपाच्या हेतान अनंतनाग स्टेशनावेल्यान मालाची येरादारी सुरू केल्या, असे रेल्वेच्या निवेदनात म्हणला. हाका लागून काश्मीर देगणातल्या फळा, हस्तकला आणि हेर वस्तूंक बरी बाजारपेठ मेळटली. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या गिरायकांक 2025-26 वर्सा खातीर लक्षित अनुदान चालू दवरपाक सरकारान मान्यताय दिल्या. जातूंत अदमासाक 12,000 कोटी रुपया परस चड खर्च येतलो, अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी दिली. हे येवजणेचो 10.33 कोटी वयर कुटुंबाक लाव जाला. बिहारातल्या घाशेल्या सघन सुधारणा प्रश्नाचेर विरोधकांनी केल्ल्या बोवाळाक लागून संसदेच्या दोन्ही सभागरांचे कामकाज पहिली दनपारा 3 मेरेन आणि उपरांत दिसभरा खातीर स्थगीत केले. सकाळी 11 वरांचेर कार्यवाही सुरू झाली त्यांना भारत छोडो आंदोलनातल्या स्वातंत्र्य झुजाऱ्यांक आज संसदेच्या दोन्ही सभागारांनी आर्गा ओपली.
डिफायनिंग मोमेंट इन आवर नेशन्स रिलेंटलेस स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स द क्विट इंडिया मुवमेंट मार्क्ड डिसिसिव्ह अँड पॉवरफुल कॉल फॉर अन एंड टू ब्रिटिश कोलोनियल रूल. वी पे आवर रेस्पेक्टफुल होमेज टू द काउंटलेस फ्रीडम फायटर्स बोथ नोन अँड अनोन हु एंड्युअर्ड इमिनेंस हार्डशिप्स अँड मेड सुप्रीम सेक्रिफायसेस फॉर द कॉज ऑफ द नेशन्स लिबर्टी अँड डिग्निटी.
केंद्रीय रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी भारताचो लॉजिस्टिक खर्च अनुवर्साच्या निमाणेक 9% मेरेन उणो जातलो असो विश्वास उक्तायला. आज नवी दिल्लीत खासगी खबरा चॅनलान आयोजित केल्या परिषदेत उलयतना ताणी सांगले.
साल डिसेंबर तक हमारी लॉजिस्टिक कॉस्ट 9% आएगी और 9% रोड अच्छे बनने के कारण और निश्चित रूप से लॉजिस्टिक कॉस्ट 7% से कम होने से हमारा एक्सपोर्ट और बढ़ेगा, 1.5 गुना होगा, 2 गुना हो सकता है और इसका देश की इकोनॉमी को फायदा होगा. ये जो लॉजिस्टिक कॉस्ट कम हो रही है इसमें जैसे रोड अच्छे बने हैं जिसमें टाइम बच रहा है, स्पीड बढ़ी है.
केंद्र सरकार राष्ट्रीय भलायकी मिशन म्हळ्यार एनएचएम खाला राज्यांक मुळावी बांदावळ घटपूट करपा वांगडाच मनीसबळाची गरज भागोवपाक तंत्रीक आणि अर्थिक मदत दिता, असे भलायकी आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल हांणी म्हळा. नरेंद्र मोदी सरकार तज्ञ दोतोरांची उपलब्धताय वाढवपाक बांधील आसा. वैजकी व्यवसायांची वाढत आशिल्ली मागणी पुराय करपा खातीर सरकारान 157 नवे वैजकीय महाविद्यालयां स्थापन केल्यात, असे तिणे सांगले. नर्सिंग व्यावसायिकांचो उणाव जावचो न्ही म्हण वैजकी महाविद्यालया वांगडाच नर्सिंग महाविद्यालया स्थापन केल्यात, अशेंय तिणे मुखार सांगले. देशभरातल्या टॉमॅटोच्या किरकोळ दळात जाल्ली वाढ ही मुळाव्या मागणी पुरवण असंतुलनाक लागून वा उत्पादनातल्या उणावाक लागून न्हय, तर तात्पुरत्या थळाव्या घटकाक लागून आसा, असे केंद्र सरकारान स्पष्ट केला. वेचणूक आयोगान जायत्या राज्यांची ई मतदार वळेरी आपल्या संकेतथळावेल्यान काढून उडयल्याचो दावो करपी वेगवेगळ्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्माचेर पाताळिल्ल्यो खबरो वेचणूक आयोगान न्हयकारल्यात. ह्यो खबरो फटीच्यो आसात, अशे आयोगान सांगले. तशेंच कोणाकूय voters.eci.gov.in ह्या संकेतथळावरवी खंयच्याय राज्यांची वा केंद्रशासित प्रदेशांची मतदार वळेरी डावनलोड करपाक मेळटली, असे सांगला. अर्थव्यवस्थेक गती दिवपा खातीर तरणाट्यांनी कुशळताय उदरगतीत गुंतवणूक करप गरजेचे आसा, असे केंद्रीय कुशळताय विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी हांणी म्हणला. आज नवी दिल्लीत झाल्या फिकी ग्लोबल स्किल समीट 2025 ते उलयताले. उत्तराखंडातल्या बाधित धराली वाठारात सेगीत 4थ्या दिसा मजत आणि बचाव कार्य चालू असा. केंद्र आणि राज्य सरकारचे पंगड हे कारवायेत सक्रियपणान वाटो घेतात. आता मेरेन 372 जणांक सुरक्षितपणान भायर काढून आयटीबीपी शिबिरांनी स्थलांतरीत केल्यात. लोकांक भायर काढपा खातीर चिनूक आणि MI-17 विमानांचो वापर सुरू असा. मजगती मुखेलमंत्री पुष्कर सिंग धामी हांणी आज थरालीत चालू आशिल्ल्या आधार आणि बचाव कार्यावळीचो नियाळ घेतलो. भारतीय हवामान खात्यान उदेंत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडाच्या काय वाटारांनी आज उटंगाराचो पाऊस पडपा खातीर रेड अलर्ट जारी केला. तशेंच बिहार, ओडिसा, अस्तंत बंगाल आणि झारखंडात चढ पावसा खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. उत्तर प्रदेशात काल सावन सब ज्युनियर नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशीप सुरू झाला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमका आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 तो मेरेन नमस्कार.